नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. लोकसभेच्या संमतीनंतर वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेत सादर, चर्चेला प्रारंभ. मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवण्याबाबत शासन निर्णय जारी. राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस, वीज कोसळून तिघांचा मृत्यू आणि राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला संघ उपांत्य फेरीत दाखल. आता सविस्तर बातम्या. लोकसभेत संमत झालेलं वक्फ सुधारणा विधेयक 2025 आज राज्यसभेत मांडण्यात आलं. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी हे विधेयक सदनासमोर सादर केलं. त्यानंतर या विधेयकावरच्या चर्चेला प्रारंभ झाला. भाजपचे जगत प्रकाश नड्डा तसंच डॉ राधामोहन दास अग्रवाल यांनी या विधेयकाच्या बाजूनं मत मांडलं, तर विरोधी पक्षाचे काँग्रेसचे सय्यद नासेर हुसेन, तृणमूल काँग्रेसचे मोहम्मद नदीमुल हक, द्रमुकचे तिरुची शिवा, आम आदमी पक्षाचे संजय सिंह, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज कुमार झा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जॉन ब्रिटॉस आदी सदस्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतं मांडली. लोकसभेनं काल मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर हे विधेयक पारित केलं आहे. दरम्यान लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हे विधेयक मुस्लिमांना बाजूला सारण्याचं आणि त्यांच्या वैयक्तिक कायदे आणि मालमत्ता अधिकार हिरावून घेण्याचं एक शस्त्र असल्याचं म्हटलं आहे. समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांनी काँग्रेस पक्षाने या विधेयकाचा तीव्र विरोध दर्शवला असून हे संविधानावर हल्ला असल्याचं नमूद केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वक्फ सुधारणा विधेयकावरून भाजप आणि केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. सत्ताधारी नेत्यांच्या सांगण्यावरून हे विधेयक जर मुस्लिमांच्या हिताचं असेल तर नेमकं हिंदुत्व कोणी सोडलं आहे असा प्रश्न ठाकरे यांनी विचारला. ते म्हणाले,
वक्फ बोर्डातल्या काही सुधारणा आहेत, जरूर त्यातल्या काही चांगल्या आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. म्हणजे वक्फ बोर्डाची जमीन जरूर, त्याच्याबद्दल तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही घेतलाच आहे काल, पण काश्मीरी पंडितांच्या जागा तुम्ही देणार आहात की नाही परत? हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूने आहे? जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हिंदुत्व सोडणारे कसे? कारण मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काल बाजू मांडले, हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं?
दरम्यान वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांना कायमचं सोडलं यावर शिक्कामोर्तब झाल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. हे विधेयक संमत झाल्यावर वक्फ बोर्डाच्या जमिनींचा कारभार मुठभर लोकांच्या हातात राहणार नाही याकडे शिंदे यांनी लक्ष वेधलं. मुस्लिम समाजातूनही या विधेयकाचं स्वागत होत असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले,
हे वक्फ बोर्ड जे बिल आहे, हे बिल आणल्यामुळे काही मुठभर लोकांच्या हातात लाखो करोडो एकर जमीन होती त्यांना चाप बसणार आहे. मला आठवतंय काँग्रेसच्या काळामध्ये 123 जागा वक्फ बोर्डाच्या डीनोटिफाय केल्या गेल्या आणि त्या काही लोकांच्या घशात घातल्या गेल्या. आता असं कुठलंही कृत्य करता येणार नाही. आणि ही जी वक्फची जी प्रॉपर्टी आहे यामध्ये शाळा होतील, कॉलेज होतील, हॉस्पिटल होतील, महिलांना, मुलांना, विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहामध्ये येण्याची संधी मिळेल, त्यामुळे मुस्लिम लोकांनी देखील याचं स्वागत केलेलं.
सरकारने मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना प्रभावीपणे राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. राज्यातील शेतकरी, घरकुल लाभार्थी आणि शासकीय बांधकामासाठी शेततळी, पाझर तलाव, महसुली नाले आणि बंधाऱ्यांमधून निघणारा गाळ, माती, मुरुम आणि दगड विनामूल्य मिळणार आहे. या निर्णयामुळे शेतरस्ते सुधारण्यासाठी लागणारा मुरुम आणि माती शेतकऱ्यांना सहज उपलब्ध होईल, ज्यामुळे शेतीला जोडणारे रस्ते मजबूत होतील असं याबाबतच्या निर्णयात म्हटलं आहे. चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रियल बोरिस फॉन्ट यांनी आज मुंबईत राज्यपाल CP राधाकृष्णन यांची भेट घेतली. भारताबद्दल फार पूर्वीपासूनच कुतूहल होतं. प्रत्यक्ष भारत भेटीमुळे आपण अचंबित झालो आहोत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. मुंबईची संस्कृती आणि लोकजीवन वरवर न पाहता लोकांमध्ये राहून अनुभवायचं आहे अशी इच्छा देखील बोरिस यांनी व्यक्त केली.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यात आज अवकाळी पाऊस झाला. या दरम्यान केकानवाडी शिवारात वीज कोसळल्यानं देवीदास शहाजी केकान या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, तसंच एक गाय देखील दगावली. केकान हे शेतात गुरे चारण्यासाठी गेले होते अचानक आलेल्या पावसामुळे ते लिंबाच्या झाडाखाली थांबले असता झाडावर वीज कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. लातूर शहर आणि परिसरात आज पाऊस झाला. मेघगर्जना तसंच जोरदार वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे अनेकांची मोठी धावपळ उडाली. या पावसामुळे आंबा पिकाचं नुकसान झालं आहे. उकाड्यानं हैराण झालेल्या लातूरकर नागरिकांना मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड तालुक्यात काही भागात आज पाऊस झाला. अहिल्यानगर जिल्ह्यात बहुतांश भागात आज जोरदार पाऊस झाला. ग्रामीण भागात या अवकाळी पावसानं कांदा आणि फळबागाचं नुकसान झालं. भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातल्या पाथरी इथं वीज कोसळून 2 मजुरांचा मृत्यू झाला. हे मजूर शेतात काम करत असताना झाडाखाली थांबले होते तेव्हाच अचानक वीज कोसळल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बुलढाणा जिल्ह्यात काल रात्री झालेल्या पावसाने नांदुरा मेहकर मलकापूरसह परिसरात आंबा तसंच मका पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. सोलापूर जिल्ह्याला आज 2.6 रिश्टर स्केल इतक्या भूकंपाचे सौम्य धक्के बसले. आज सकाळी 11:22 हे भूकंपाचे धक्के जाणवले. जिल्ह्यात सांगोला इथं भूकंपाचा केंद्रबिंदू होता. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं याबाबतची माहिती दिली आहे. तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसंच न्यायमूर्ती राजन कोचर आयोगाच्या शिफारशीनुसार आपत्ती व्यवस्थापनासाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात त्या बाबींचा समावेश करावा असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. तुळजापूर इथं आज श्री तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचं सादरीकरण बघितल्यानंतर गोऱ्हे बोलत होत्या. हा विकास आराखडा नागरिकांना विश्वासात घेऊन करावा असं आवाहन गोऱ्हे यांनी केलं. त्या म्हणाल्या,
पंढरपूर विकास आराखडा जसा लोकांना विश्वासात घेऊन केला तसा तो व्हावा आणि जसं गाणगापूरला किंवा खास करून गजानन महाराजांच्या शेगावी तिरुपतीला विकासामध्ये लोकांच्या सोयी सुविधा पाहिल्या गेलेल्या आहेत. टोकन सिस्टीम असावी आणि जे दुकानदार आहेत त्यांच्यावरती सुद्धा कुठेही अन्याय न होता त्यांचा रोजगाराचं साधनाचं संरक्षण व्हावं अशा अनेक योजना ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या त्यांनी आराखडा केलेला आहे. आता तो उच्चाधिकार समितीकडे म्हणजे माननीय मुख्यमंत्री आणि दोघेही उपमुख्यमंत्री यांच्याकडून त्याच्यावरती शिक्कामोर्तब होईल. पण महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना याच्यात विश्वासात घेण्यात यावं असं देखील मी जिल्हाधिकाऱ्यांना सुचवलेलं आहे.
संत भगवान बाबांच्या शिकवणीमुळेच समाज आज स्वाभिमानानं प्रगती करतोय अशी भावना पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. बीड जिल्ह्यातल्या संत भगवान बाबा प्रतिष्ठानच्या विकास कामांचं भूमिपूजन आज मुंडे यांच्या हस्ते झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. आजच्या तरुण पिढीनं चुकीच्या गोष्टींच्या आहारी न जाता स्वतःची प्रगती साधावी असा सल्ला यावेळी मुंडे यांनी दिला. 57व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला संघ उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. ओडिशात पुरी इथं होत असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष संघानं उपांत्यपूर्व फेरीत पश्चिम बंगाल संघाचा तर महिला संघानं कोल्हापूर संघाचा पराभव केला. उपांत्य फेरीत पुरुष संघाचा सामना ओडिशाविरुद्ध तर महिला संघाचा सामना दिल्ली संघासोबत होणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सचा सामना आज सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7:30 सुरू होईल. आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं विविध खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या अंतर्गत आज पहाटे राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये शहरातील 6 पोलीस ठाणे हद्दीत 200 आरोपींच्या घराची झडती घेण्यात आली तसंच 65 धारदार शस्त्र जप्त करण्यात आली. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली. या कारवाईत 6 दुचाकींसह 1 चारचाकी वाहनही जप्त करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला A3 श्रेणी देण्यात आली आहे. बाजार समितीचे एकूण उत्पन्न खर्च वाढवा तूट आदीचा विचार करून हे वर्गीकरण करण्यात येतं. जिल्ह्यात कुलताबाद कृषी उत्पन्न बाजार समितीला ड वर्ग गंगापूर कन्नड पैठण बाजार समितीला A1 तर फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीला ब वर्ग देण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यातल्या पिंपळगाव महादेव इथं आज स्वच्छता संवाद कार्यक्रम राबवण्यात आला. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी DS कदम यांनी यावेळी ग्रामस्थांशी आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनातून गावाचा कायापालट होतो मात्र हे साध्य करण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्वाचा असल्याचं कदम यांनी सांगितलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. लोकसभेच्या संमतीनंतर वक्फ सुधारणा विधेयक राज्यसभेत सादर चर्चेला प्रारंभ. मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंदरस्ते योजना प्रभावीपणे राबवण्याबाबत शासन निर्णय जारी. राज्याच्या अनेक भागात अवकाळी पाऊस वीज कोसळून 3 मृत्यू आणि राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राचे पुरुष आणि महिला संघ उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10. नमस्कार.